नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां प्रादेशीक खबरो दिता. झारखंडांत पयल्या पांवड्याच्या विधानसभा वेंचणुके खातीरच्या प्रचारांत नेट आयला. भाजपाचे वरिष्ठ फुडारी आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन रॅलीक मार्गदर्शन करतले आनी आयज झारखंडांत रोड शो करतले. प्रधानमंत्र्यांची पयली वेंचणूक बसका बोकारोच्या चंदन कियारी विधानसभा मतदारसंघातल्या चंडीपूर फुटबॉल मैदानाचेर दनपरा 1 वरांचेर जातली, जाल्यार दुसरी वेंचणूक रॅली दनपरा 1:15 गडवा हांगाच्या एरोड्रॉम मैदानाचेर जातली. तशेंच ते सांजेवेळा 1:15 वरांचेर रांचेंत रोड शो करतले. दुसरे वटेन झामुमोचे वरिष्ठ फुडारी हेमंत सोरेन भवनाथपूर तामार आनी खिजरी हांगा बसका घेतले, जाल्यार राजदाचे वरिष्ठ फुडारी तेजस्वी यादव चत्राच्या हटरंगगंज हांगा लोकांक मार्गदर्शन करतले. सम्राट क्लब माशेल हांचे वतीन आयोजित केल्ल्या पद्मविभूषण रतन टाटा हांकां श्रद्धांजली दिवपा खातीर कला रतन हे 2 दिसांचे कला प्रदर्शन माशेलान आयोजित केला. 9 आनी 10 नोव्हेंबराक अशा 2 दीस चलपी प्रदर्शनाचे उक्तावण सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हणून सम्राट क्लब इंटरनॅशनल हाचे आदले अध्यक्ष अविन नायक हाजीर आशिल्ले. तशेंच सचीव पांडुरंग गांवकर, खाजिनदार विनोद मळीक, सम्राट क्लब खांडोळाचे संस्थापक अध्यक्ष नोनू नायक, चित्रकार दयानंद भगत, तशेंच सचीव वतन फुलारी, खाजिनदार ओंकार शेट नार्वेकार आनी कलारत्न कार्यावळीचे संयोजक रामचंद्र नार्वेकार हाजीर आशिल्ले. कला प्रदर्शनांत चित्रकार समीर नायक, साईराज तारी, नितीन नार्वेकार, हर्षिया उड्डट, तेजस वडेर, संकेत लवंदे, लक्ष्मण नायक, सिद्धेश नायक, बिसाजी गडेकार, प्रभव गांवकर, अनुज नार्वेकार, शुभम चारी हांचो आस्पाव आसा. कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे हांणी काल कला प्रदर्शनाक भेट दिवन कलाकारांची तोखणाय करून तांकां प्रोत्साहन दिले. नमन सावंत धावसकार हांचे जागवो संवेदना आनी गोठींतले इंगळे ह्या 2 निबंध संग्रहाचे लोकार्पण आयज दनपरा 3:30 वरांचेर कोपाड्डे घोटेर फार्म हाऊसांत जातले. ह्या कार्यावळींत ज्येश्ठ साहित्यीक दामोदर मावजो हाजीर आसतले. तशेंच मुखेल सोयरे म्हूण पर्यावरण मोगी राजेंद्र केरकार हांची उपस्थिती आसतली. मराठी जागवो संवेदना पुस्तकाचेर सहाय्यक प्राध्यापक कुलदीप कामत विचार मांडटले. कोंकणी पुस्तक गोठींतले इंगळे ह्या पुस्तकाचेर प्रशांत नायक भाष्य करतले. सुवाळ्याक व्हडा संख्येन वाचकांनी आनी साहित्य मोग्यांनी हाजीर रावचें अशें आवाहन संजना पब्लिकेशन्साचे दिनेश मणेकार हांणी केलां. उटा संघटनेचो 2 दशक पुर्ती सुवाळो आयज आयतारा 10 नोव्हेंबराक फार्मागुडींतल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानार जातलो. ह्या वेळार राजकीय आरक्षणासयत 9 महत्वाचे थाराव घेतले. आदिवासी समाजाच्या हक्का खातीर लढपी उटाक 20 वर्सां पुराय जाल्ल्यान हो सुवाळो व्हडलो करपाचो निर्णय घेतला. हे खातीर आदिवासी समाज संघटनासयत समाजाच्या हेर पदाधिकाऱ्यांकूय आमंत्रण दितले. दनपरा 3 वरांचेर कार्यावळ सुरू जातली. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत आनी विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हे कार्यावळीक मुखेल सोयरे म्हणून हाजीर आसतले. ह्या वर्सा सावन आदिवासी हितचिंतक पुरस्कार दिवपाचे थारायला. कार्यावळींत राष्ट्रीय पांवड्यावेले आदिवासी फुडारी हाजीर आसतले. ह्या निमतान आक्रोश हो म्हायतीपट दाखयतले. तशेंच उटा उजवाडाची वाट ह्या पुस्तकाचे प्रकाशन जातले. खंयच्याच धर्मान बायलांक बरोबरीचो अधिकार अजून मेळूंक ना अशी खंत समाज कार्यकर्ती आनी अर्थशास्त्रज्ञ प्रेरणा देसाय हांणी उक्तायली. कोंकणी भाशा मंडळ वतीन आयोजित केल्ल्या लिलावती दामोदर नायक यादस्तीक समाजीक आनी साहित्यीक चित्रंगी मेळाव्याच्या उक्तावण सुवाळ्यांत त्यो उलयताल्यो. हो मेळावो काल आनी आयज अशा 2 दीस 70च्या कोपाड्ड्या वाठारांत आयोजित केला. आपूण धर्मविरोधी न्हय, बायलांक दरेक धर्मांत बरोबरीचो अधिकार मेळचो हे खातीर धर्मांत सुदारणा जावपाक जाय ह्या मताची आपूण आसा अशें प्रेरणा देसाय हांणी सांगलें. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.